सुभाष। एक दिवस मुंबईला बसस्टॉपवर उभा असताना बसस्टॉप समोरून एक आलिशान कार थोडी पुढे जाऊन लगेच थांबली। गाडीचं मागचं दार उघडलं गेलं आणि एक सुट्टा बुटातला तरुण खाली उतरला। बसस्टॉपवर येऊन तो म्हणाला, काका नमस्कार, ओळखलत का मला? मी वणवशीचा सुभाष काते, आपल्या शाळेचा माजी विद्यार्थी। कुणीकडे निघालात? मी म्हटलं, दादरला। मी पण तिकडेच चाललोय, आज माझा सुट्टीचा दिवस आहे। चला ना, मी सोडतो तुम्हाला। त्याने आदराने मला गाडीत नेऊन बसविले आणि आमचा प्रवास सुरू झाला। सुभाषविषयी तो उद्योजक झाल्याचं ऐकून होतो, पण म्हटलं त्याच्याच तोंडून त्याची यशोगाथा ऐकावी। काय रे सुभाष, तसंही तुम्ही आता इतके मोठे झाला आहात की ओळखणं तसं अशक्यच आहे। बरं झालं तू भेटलास, खूप दिवसापासून मला तुझी यशोगाथा ऐकायचीच आहे। काका मलाही तुमच्याजवळ बोलायचं होतं, इथे जवळच एक छान हॉटेल आहे, आपण कॉफी घेऊया तिथे। ड्रायव्हरला त्याने गाडी हॉटेलशी घ्यायला सांगितली आणि हॉटेलमध्ये कॉफी घेत घेत मी सुभाषची यशोगाथा ऐकू लागलो। काका 1992 साली मी आपल्या शाळेमध्ये पहिला आलो होतो। वणवशीच्या भागडी गौळवाडीतून आम्ही रोज शाळेत चालत यायचो। सगळेजण कॉलेजला जातात आणि जवळच दाभोळा ज्युनियर कॉलेज सुरू झालं होतं, म्हणून मीही 11वी 12वी आर्ट्स केलं। घरची शेती होती म्हणून पुढची 3-4 वर्षे शेती केली, पण शेतीतून तग धरता येईल असं काही वाटलं नाही। मोठा भाऊ मुंबईमध्ये इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर होता। 1998 साली मग मुंबईला प्रयाण केलं। दादाच्या हाताखाली 2 वर्ष काम शिकलो, जॉब केला, त्यानंतर मात्र स्वतःचा व्यवसाय स्वतंत्र करायचा असा एक धाडसी विचार करून कामाला लागलो। काका शाळेत असताना तुम्ही म्हणायचात, नोकर बनायची स्वप्न बघू नका, मालक बनायची स्वप्न बघा। माझ्या ते चांगलं लक्षात होतं। आज मी स्वतःची कंपनी काढून मालक बनलोय हे सांगायला मला फार अभिमान वाटतोय तुम्हाला। आपण आपलं ध्येय आणि उद्दिष्ट समोर ठेवून जीव ओतून कामाला लागलो की परमेश्वरही आपल्या पाठीशी उभा राहतो, आणि माझ्या बाबतीत तसंच घडलं। प्रथमच 35 मधली 2 टॉवरचं इलेक्ट्रिशियनचं काम करायचं आव्हान माझ्यासमोर उभं राहिलं। मी ते आव्हान स्वीकारलंही आणि यशस्वी पण केलं। टेक्निकल सपोर्ट घेऊन पुढे काम केलं। वर्षाचा माझा टर्नओव्हर 2 कोटींचा झाला। आज मुंबईमध्ये माझी 3 घरं आहेत, स्वतःची कार आहे, इलेक्ट्रिकल इंजिनियर पदवीधर तरुण माझ्याकडे नोकरीला आहेत, त्यांना मी 35,000 महिना पगार देतोय। गुजरात, मध्य प्रदेश, गोवा, महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तराखंड, दिल्लीचं स्टेडियम, तारापूर, आंध्र प्रदेशमध्ये मंत्रालय, 22 मधल्यांच्या टॉवरचं काम, टाइम्स ऑफ इंडिया बिल्डिंग मुंबई, अशा अनेक व्यापक क्षेत्रांमध्ये मी कामं केली आणि चालूही आहेत। कामानिमित्ताने मी परदेशातही प्रवास केला, तिथल्याही ऑफर मला आल्या होत्या, पण मी आपल्या देशातच काम करायचं ठरवलं, तेही जगातलं अत्याधुनिक तंत्रज्ञान घेऊन भारतात काम करायचं। दुसरा एक विचार असा होता की मी बाहेर देशी गेलो तर माझ्या देशात चांगल्या सर्व्हिसेस कोण देणार? मला तरुणांचं स्थलांतर थांबवायचंय। गावाकडून आलेल्या मुलामुलींना मी मार्गदर्शन करत असतो। आज माझ्याकडे जवळजवळ 150 तरुण काम करतात। गावाकडून आलेल्या मुलामुलींना मी सांगतो, माणसाने एक क्षेत्र निवडून त्यात करिअर करावं आणि निवडलेल्या क्षेत्रामध्ये स्वतःला वाहून घ्यावं। सुभाषच्या यशोगाथेने माझा ऊर भरून आला होता। सुभाष भरभरून अभिमानाने बोलत होता। मध्येच थांबून मी त्याला म्हणालो, अरे सुभाष तुझ्या कुटुंबाविषयी पण सांग ना मला, जे काही सांगितलंयस ते सगळं व्यवसायातलं आहे। कौटुंबिक आघाडीवर काय? काका माझे आई वडील गावी असतात, ते आता निवृत्त जीवन जगत आहेत, ते तिथे खूप आनंदात आहेत। आम्ही वर्षातून 2-3 वेळा त्यांना भेटायला जात असतो। माझ्या कुटुंबाची, गावाकडे असलेल्या वडीलधाऱ्या मंडळींची आणि गावाकडची नाळ तुटणार नाही याची काळजी मी नेहमीच घेत असतो। माझी बायको चिपळूणची, मला 2 मुलगे आहेत, 7वी आणि 8वीत, ऋतिक आणि प्रणय, सेंट झेवियर्स स्कूलमध्ये शिकतात। बायको संसार मोठ्या ताकदीनं सांभाळत असल्याने मी वर्षाचे 9 महिने बाहेरगावी असतो। गावाकडे असणारे नातेवाईक, माझे खेडेगाव, समाज यासाठी मला काय करता येईल असा विचार नेहमीच माझ्या मनात असतो। स्नॅक्स आणि कॉफी घेत घेत आमच्या खूप वेळ गप्पा रंगल्या होत्या। आम्ही हॉटेलमधून बाहेर पडलो, मला जिथे जायचं होतं तिथपर्यंत सुभाषने मला सोडलं। मी अभिमानाने आणि कौतुकाने तिची पाठ थोपटली। काका पुढच्या वेळी याल तेव्हा नक्की घरी यायचं, आणि याल तेव्हा आमच्या मॅडमनेही बरोबर घेऊन यायचं। त्या आम्हाला आईच्या ठिकाणी आहेत. गावाकडच्या गप्पा निघाल्या की नेहमीच तुमच्या आठवणी निघतात. मी म्हटलं, तुलाही आता खूप उशीर झाला असेल, गावाकडे आलास की येत जा भेटायला. असं म्हणून मी त्याचा निरोप घेतला. सुभाष त्याच्या गाडीत बसून पुढे निघून गेला. मी काही क्षण त्याच्या गाडीकडे अभिमानाने पाहत राहिलो.